आणि सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत फेमस ऍक्टर थिएटर आर्टिस्ट अजय पुरकर यांच्यासोबत. आणि अजय दादा, आता मला हे विचारायचं होतं की एखादी गोष्ट जी बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला करायची होती बट वेळ मिळत नव्हता म्हणून करता नाही आली, पण आता तो वेळ मिळाला आणि ती गोष्ट तुम्ही केली आहे, ती कुठली?
अरे बापरे, मला खूप म्हणजे मला ना हे बरेचशा लोकांना माहिती नाही, पण मला आपल्या म्हणजे जे हिंदू धर्मातले जे वेगवेगळे स्तोत्र आहेत किंवा हे, तर ती सगळी मला म्हणायला आणि ती ऐकायला खूप आवडतात. ते लोक नॉर्मली ज्यांना म्हणतात ना, ते साधारणपणे त्याची एक लूप वरती एक मिळतं बघते युट्यूबला वगैरे असतात, ते तसं ऐकतात. तर मी त्याचा फायदा जास्त करून घेतो, म्हणजे माझ्या वडिलांचं हे खूप अभ्यास आहे, त्यामुळे मी यावेळेस जी गोष्ट करायची होती पण बरेच दिवस करायला नव्हती, म्हणजे रुद्र नावाचं स्तोत्र जे आहे आपलं, ते मी यावेळेस वडिलांकडनं शिकलो या लॉकडाऊन मध्ये. मला असं वाटतं की ऍक्टरला या सगळ्या गोष्टी, म्हणजे टू कीप युअर डिक्शन गुड, या सगळ्या गोष्टींचा खूप उपयोग होतो, एस्पेशली संस्कृत श्लोकांचा. ते जास्तीत जास्त मी शिकण्याचा प्रयत्न करतो आणि तो मी अप्लाय करतो माझ्या प्रोफेशन मध्ये ऑफकोर्स. बट ती एक गोष्ट होती जी मला खूप दिवस मला वडिलांकडनं शिकायची होती. आता खूप वेळच वेळ असल्यामुळे, बाबा समोर असल्यामुळे मी ती गोष्ट शिकून घेतली.
93.5 रेड FM बजाते रहो.